आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 111% तर राज्यसभेत 121% विधायक कामकाज. युवप्रसार आणि विकासामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार. जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचा समारोप. नागपूरच्या बुट्टेमुरी एमआयडीसीतील अवाडा कंपनीत बांधकाम सुरू असलेली टाकी फुटल्यानं 3 कामगारांचा मृत्यू. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला 5वा आणि शेवटचा T20 क्रिकेट सामना आज अहमदाबादमध्ये संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की
माननीय सदस्यगण अब हम 18वीं लोकसभा के 6ठे सत्र की समाप्ति की ओर आ गए हैं. इस सत्र में हमने 15 बैठकें की. आप सभी के सहयोग से इस सत्र में सभा की उत्पादकता 111% रही. सभा की कार्यवाही अनिश्चित काल के लिए स्थगित की जाती है.
या अधिवेशनात सभागृहाच्या 15 बैठका झाल्या आणि त्यात 111% विधायक कामकाज झालं. राज्यसभेत सभागृहाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय येत असल्याबद्दल अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदस्यांनी आत्मपरीक्षण करावं असं आवाहन त्यांनी केलं. सभागृहात 92 तास प्रत्यक्ष कामकाज झालं असून 121% उत्पादकता राहिली असं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. जी रामजी विधेयकावरच्या चर्चेसाठी मध्यरात्रीपर्यंत सभागृहाचं कामकाज चालल्याचा उल्लेख त्यांनी केला. सभागृहाचे अध्यक्ष या नात्याने आपलं पहिलंच अधिवेशन होतं असं सांगून राधाकृष्णन यांनी उपाध्यक्ष, तालिका सदस्य, सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेते यांचे आभार मानले. 1 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या हिवाळी अधिवेशनात वंदे मातरम, निवडणूक सुधारणा, रोजगार, विमा क्षेत्रातल्या सुधारणा तसंच ऊर्जा सुरक्षा यासारख्या महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. या अधिवेशनात 9 महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यात विकसित भारत रोजगार हमी उपजीविका विधेयक, शांती विधेयक, विमा सुधारणा विधेयक तसंच निरसन आणि सुधारणा विधेयकाचा समावेश आहे. दरम्यान मनरेगाऐवजी VBG रामजी राबवण्याच्या विधेयकाविरोधात विरोधी पक्षांच्या खासदारांनी आजही संसद भवन परिसरात निदर्शने केली. पारंपरिक औषधशास्त्रावर नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचा आज भारत मंडपम इथं समारोप सोहळा होत आहे. या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ केला जाणार आहे. माय आयुष सर्वसमावेशक सेवा पोर्टल आयुष मार्ग या प्रमाणीकरणाचा यामध्ये समावेश आहे. या कार्यक्रमात 2021 ते 2025 या काळात योग प्रसार आणि विकासामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार दिला जात आहे. त्यानंतर पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील. तत्पूर्वी आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शिखर परिषदेत झालेल्या महत्वपूर्ण बाबींचा आढावा घेतला.
पारंपरिक चिकित्सा अब वैश्विक स्वास्थ्य विमर्श के केंद्र में आ चुकी है. इस दौरान हमने कई महत्वपूर्ण विषयों पर गहन चर्चा की, जिनमें मुख्य रूप से एविडेंस बेस्ड रिसर्च को मजबूत करना, क्वालिटी, सुरक्षा और इथिकल स्टैंडर्ड को पक्का करना, रेगुलेटरी और पॉलिसी फ्रेमवर्क को हार्मोनाइज करना और ट्रेडिशनल मेडिसिन को मॉडर्न हेल्थ केअर सिस्टम के साथ जिम्मेदारी से जोडणं आदि सम्मिलित है.
या कार्यक्रमाला जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस, आरोग्य आणि कुटुंब कल्याण जगत प्रकाश नड्डा यांची प्रमुख उपस्थिती आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका लांबलेल्या राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये उद्या मतदान होणार आहे. 24 अध्यक्षपद आणि विविध ठिकाणच्या 154 सदस्य पदांसाठी हे मतदान होईल. यामध्ये विदर्भातील अमरावती, वर्धा आणि वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे. राज्यातल्या सर्व 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकींची मतमोजणी परवा 21 तारखेला होणार आहे. वाशिम नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा झाली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंद्रे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बावनकुळे यांनी वाशिमच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. दरम्यान वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असून आज ईव्हीएम मशीन आणि मतदान साहित्याची तपासणी करून ते पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. अमरावती महानगरपालिका निवडणूक 2025-26 पार्श्वभूमीवर निवडणूक तयारी आणि अंमलबजावणीबाबत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आदर्श आचारसंहिता, प्रचार नियम, खर्च मर्यादा आणि शांततापूर्ण निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्राचीन भारत हा जगातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिक महासत्ता असणारा देश होता. भारतातील ज्ञान परंपरा आणि संस्कृतीमुळे देश जगात आघाडीवर होता. या प्राचीन ज्ञानाची आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा विश्वगुरु होऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दलितांना जी वागणूक मिळत होती ती माणुसकीची नव्हती. दलित महिलांना तर अजूनही खालची वागणूक मिळत आहे, पण डॉक्टर आंबेडकरांनी या वंचितांचा स्वाभिमानाचा लढा उभा करत माणुसकीची स्थापना केली आणि महिलांच्या स्वावलंबन सक्षमीकरणासाठी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध धम्म आणि भारतातील मानवतेचा प्रश्न या विषयावर अमेरिकेच्या सनसिनाटी विद्यापीठातील मॅक ऑर्थर फेलो डॉक्टर शैलजा पाईक यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं डॉक्टर नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमाले अंतर्गत आज त्या संबोधित करीत होत्या. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर करीत होत्या.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरच्या बुट्टीबोरी MIDC Phase 2 येथील अवाडा सोलर प्लांटमध्ये आज सकाळी प्लांट परिसरात पाण्याची मोठी टाकी अचानक फुटल्याने 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमीमध्ये काहींची अवस्था चिंताजनक असल्याची माहिती आहे आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेबाबत माहिती पोलीस अधीक्षक डॉ हर्ष पोद्दार यांनी दिली.
सध्या जे इन्फॉर्मेशन आहे, 3 लोकांचे मृत्यू झालेला आहे. 3 लोक क्रिटिकली इंजर्ड ICU आहेत, मेयो हॉस्पिटलला, आणि 4 लोक जे आहेत त्यांना किरकोळ जखम झालेला आहे. फॅक्टरीमध्ये एक मोठा मॉड्युलर टँक आहे, ते वॉटर टँक आहेत. वॉटर टँकची कॅपॅसिटी सुमारे 150 किलोलिटर्स आहे. ते जे टँक आहे ते ब्लास्ट झाला आणि ब्लास्टमुळे जे आहेत ते कॅज्युअल्टी झालेले आहेत. चौकशी जी आहे ते सुरू आहे. आतापर्यंत आम्ही काही निष्कर्षवर पोहोचले नाहीत. चौकशी पूर्ण होईल त्यानंतर आम्ही डिसाईड करू की काय कारवाई होणार.
मृत कामगारांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये बिहारच्या मुझफ्फर आणि चंपारणचे कामगार असल्याची माहिती आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आगामी जानेवारी महिन्यात होणाऱ्या हिवाळी लेखी परीक्षांचे पेपर रद्द करण्यात येत असल्याची माहिती नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे देण्यात आली आहे. यानुसार 14 जानेवारी, 15 जानेवारी आणि 16 जानेवारी रोजी नियमित परीक्षांचे पेपर रद्द करण्यात आले असून याचे नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5वा आणि शेवटचा T20 क्रिकेट सामना आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2-1 आघाडीवर आहे. बुधवारी लखनौ एकाना स्टेडियमवर झालेला 4था T20 सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर अजून कायम आहे. धुक्याचा दाट थर पसरला आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये आजपासून 21 डिसेंबरपर्यंत सकाळी आणि रात्री दाट ते अतिदाट धुक्याची शक्यता आहे. पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि झारखंडमध्येही हीच स्थिती कायम राहील असा अंदाज आहे. दरम्यान विदर्भात देखील थंडीचा जोर कायम आहे. आज विदर्भात गोंदिया इथं सर्वात कमी किमान तापमान 8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात 8.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 111% तर राज्यसभेत 121% विधायक कामकाज. योग प्रसार आणि विकासामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार. जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेच्या समारोप. नागपूरच्या बुटेबोरी MIDC अवाडा कंपनीचं बांधकाम सुरू असलेली टाकी फुटल्यानं 3 कामगारांचा मृत्यू आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला 5वा आणि शेवटचा T20 क्रिकेट सामना आज अहमदाबादमध्ये संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजता विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.
Mm-hmm.